भारती पुणे, मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या तीनही संस्था शासनाच्या अधिपत्याखालील अभिमत विद्यापीठे आहेत. यामुळे शासनाच्या अनुदानित महाविद्यालयांना लागू असलेली वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना त्यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर राज्यात महिलांचं बँक खातं उघडण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुणे टपाल विभागात 1 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत 41,225 महिलांची बचत खाती उघडण्यात आली आहेत, तर या विभागाअंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश होतो. जुलै महिन्यात 29,641 आणि ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 11,548 खाती उघडण्यात आली आहेत. पुणे शहरातील स्ववापराच्या निवासी मिळकतींना मिळकत करात 40% सवलतीसाठी पुणे महापालिकेनं तपासणी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत 3,25,000 मिळकतींचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. पुणे महापालिका हद्दीत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास मिळकत करात 40% सवलत मिळत होती, परंतु 2018 ही सवलत रद्द करण्यात आली. ही सवलत परत मिळवण्यासाठी PT3 हा फॉर्म भरलेल्या नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. बंधुता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बंधुतेची पायाभरणी करण्याचं काम होतं आहे ही सुखावह बाब आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ अविनाश सांगोलेकर यांनी आज पुण्यात केलं. बंधुता लोकचळवळीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद आणि भारतीय जैन संघटनेचं कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्तपणे आयोजित पहिल्या विश्वबंधुता विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन सांगोलेकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्षा डॉ सविता पाटील, स्वागताध्यक्ष सुरेश साळुंके, बंधुताचार्य प्रकाश रोकडे आदी उपस्थित होते. बंधुता गुणवंत विद्यार्थी पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. श्री चतुश्रंगी देवी मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीसाठी भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे. भाविकांनी या कामासाठी देवस्थानला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळावर 10 विमानांच्या पार्किंगची असलेली सध्याची जागा अपुरी पडत असून त्यात वाढ करावी, त्याचबरोबर नादुरुस्त विमान थांबवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी विमानतळ व्यवस्थापनाकडून भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. कोकणातील तारकर्लीच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील छोट्या आणि मध्यम आकारातील धरणांच्या विस्तीर्ण जलाशयात हाऊस बोट उपलब्ध करून द्यावी, जलपर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं विचार सुरू करण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबईत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत याबद्दलचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गड आणि किल्ल्यांना भेटी देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात. यालाच जलपर्यटनाची जोड दिल्यास पर्यटनाच्या नकाशावर पुणे जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी केलेल्या कारवाईत 75 लाख रुपयांच्या मुद्देमालासह जुगार खेळणारे 10 जण ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या एकाकडून 20,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरावर धाड टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजवल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या पथ विभागाकडून गेल्या 15 दिवसात सुमारे 2,000 अधिक खड्डे नव्यानं बुजवण्याचं सांगण्यात येत आहे. शहरात होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतंत्र बैठक घेऊन 24 तासात हे खड्डे बुजवण्याचे आदेश पथ विभागाला दिले होते. त्यानंतर अवघ्या 2 दिवसात रस्ते दुरुस्ती करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संयुक्तपणे सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 4,000 अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ होतं. कमाल तापमान 30.6 तर किमान 21.4 सेल्सिअस एवढी नोंद झाली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.